श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला हा 66वा श्लोक आपण पाहणार आहोत. नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जन सत्य शोधून पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या रागवाचे. काय होत आहे आणि आपण काय करायला पाहिजे, दोन्ही या श्लोकात सांगितलं. ह्याच्यामध्ये दुसरा चरण पहिल्यांदा घेऊया. मना सज्जना सत्य शोधून पाहे. सत आणि असत दोन गोष्टी आहेत. मनुष्य असतच्या मागं लागलेला आहे, कारण दृश्य आहे ते. जे दृश्य विश्व आहे ते असत आहे हे किती जरी सांगितलं तरी जोपर्यंत सत काय आहे हे कळत नाही तोपर्यंत तो असतचा छंद सुटत नाही. वास्तविक यद दृष्टम तद नष्टम म्हटलेलं आहे. जे दिसणार आहे ते नाश पावणार आहे. कुठलीही गोष्ट आपण पहा, आजचे फूल आहे उद्याला फूल राहत नाही. मनुष्य काल जो दिसला होता तो आज दिसेलच असं नाही. सगळं बदलत आहे, सारखं बदलत आहे, नवीन येत आहे पुन्हा जात आहे, असं सारखं बदलतं दृश्य आहे. शाश्वत असं काही नाही आहे. मग शाश्वत जे काय आहे, सत्तत्व, परमात्मतत्व, आत्मतत्व, ते जे आहे ते मना सज्जना सत्य शोधून पाहे. सत्यचा शोध घे. कसा घ्यायचा संत सांगतात तुला. असत बाजूला सारल्याखेरीज सत्यचा शोध लागणार नाही. म्हणून सर्व सांडून शोधा मजला, असा ईश्वराने शब्द सांगितला. पण समर्थ म्हणतात लोकी अमान्य केला शब्द. लोकांनी हा शब्द अमान्य केला. सर्व सांडून मला शोधायला सांगितलं आहे. म्हणून ध्यानामध्ये आपल्याला विश्वाचं भान विसरायचं आहे, देहाचं भान विसरायचं आहे, आणि त्या सत्चा शोध घ्यायचा आहे जे आपल्या देहातच आहे आणि देहाला चालवतं बोलवतं आहे. ते जे चैतन्य आहे, सत आहे, त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहेत मना सज्जना. समर्थ सारखं मनाला सज्जना म्हणून आळवत आहेत. मन सज्जन नाहीच आहे, दुर्जन आहे खरं म्हणजे. पण माईलीशी म्हणते माझा बंड्या शहाणा, तो शहाणा नसतो, त्यांनी शहाणा व्हावा असं वाटत असतं. तसं हे मन दुर्जन जे आहे, नको त्याच्या मागं लागलेलं आहे, त्यांनी सज्जन व्हावं, सत्जन व्हावं असं समर्थांना वाटतं. म्हणून ते पुन्हा पुन्हा मना सज्जन असा शब्द वापरतात. आणि मनालाही सांगायला पाहिजे, शोधायचं काम करायचं कोणी, मनाने करायचं, बुद्धीनं करायचं. म्हणून मना सज्जना सत्य शोधून पाहे. सत्य काय आहे हे शोधायला पाहिजे. ते उघड दिसलं असतं तर शोधण्याचा प्रश्न नव्हता. पण ते उघड आपल्या चर्मचक्षूला दिसत नाही, त्याच्यासाठी ज्ञानचक्षूच उघडले पाहिजेत. चर्मचक्षू अवघाचे पूर्व पक्षू, आत्मा ठाईचा अलक्षू, लक्ष येणं म्हटलंय तो असं लक्षित करता येण्याजोगं नाही. आपण तेच होऊन राहायचं आहे, त्याला पाहायचं नाही. एखादी वस्तू आपण पाहतो तसं त्याला पाहायचं नाही आहे, आपण ते होऊनच राहायचं आहे असं संत सांगतात. म्हणून इथं म्हटलं आहे त्या सत्य जे आहे ते शोधून पाहे. मग तुझ्या लक्षात येईल नवे सार संसार हा घोर आहे. लक्षात येईल की हा संसार जो आहे हा काही खरं नाही, हा घोर आहे, अतिशय त्रास देणारा आहे, यातना देणारा आहे, दुःख देणारा आहे. कारण या संसारातसुद्धा सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. ते दुःख माणसानेच निर्माण केलेलं आहे. तरी देखील जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख हे सगळं देहाला लागलेलं आहे. जन्मही दुःखात, मृत्यूही दुःखाचा, जीवनामध्ये व्याधी आहे, जरा आहे, ह्या सगळ्या गोष्टी दुःखदायक आहेत. त्यामुळे असा हा संसार जो आहे तो माणसाने एवढा गोड का वाटतो कोणास ठोक. संतांना ह्याचं आश्चर्य वाटतं की काय माणसं संसारात रमतात, काय आहे त्या संसारात, काय मिळतं त्याच्यातून. सकाळी उठलं की ठराविक गोष्टी करायचा, जेवायचं खायचं, काय ऑफिस नोकरी धंदा असेल तो करायचा, संध्याकाळी जेवायचं, पुन्हा अडवायचं, संपलं. सबन दिवसात काय केलं असं विचारलं तर देहपोषणाखेरीज काही केलं नाही. आणि ज्याच्यासाठी एवढं केलं तो देह उद्या 3 चिमटी राखवायची त्याची, काही निष्पन्न होणार नाही आहे. असं असताना हा घोर संसार जो आहे हा सार नाही आहे, त्याच्यात काही अर्थ नाही आहे, लक्षात घे. मना सज्जना सत्य शोधून पाहे, मग तुझ्या लक्षात येईल. नीट विचार केलास तर त्या संसार काही खरा नाही. त्याला त्यांनी उदाहरण असं दिलं आहे, जनी विष खाता पुढे सुख कैसे. हे विष कसलं? संसाराचं, संसाराबद्दलची आसक्ती हे विष आहे. संसारात असताना जर आसक्ती टाकून रामाची प्राप्ती करून घेता आली तर तो संसार खऱ्या अर्थाने सफल झाला, सार्थक झाला असं म्हणता येईल. पण ते जर नसेल तर नुसतं जेवण खाण झोप ह्या ज्या काही गोष्टी आहेत काम, ह्याच्या व्यतिरिक्त काही जर केलं नाही तर सगळा संसार हे विटू. म्हणून ते म्हणतात संसाराबद्दलची आसक्ती विषयांची कामना नाना प्रकारचा, हा विषय झाला की तो विषय, तो झाला की दुसरा, दिवसभर कुठल्या ना कुठल्या विषयातच रंगलेलं आहे हे विष. थोडं खात असल्यामुळे ते विष आहे लक्षात येत नाही आपल्या. पण हे विष जर खात असेल तर सुख कसं मिळणार? संसारही ज्यांना सुख जाहले ऐसे देखिले ना ऐकिले, समर्थच म्हणतात. संसारी माणसाला सुख झालं असं कोणी ऐकलं नाही आहे. त्याचं कारण सुख संसारात नाहीच आहे, सुख आहे स्वरूपाच्या ठिकाणी. म्हणजे ज्या ठिकाणी सुख आनंद आहे ते ठिकाण सोडून माणसं इतरत्र त्याचा शोध घेतात, असं जर घेत असतील तर त्यांना सुख मिळणार कसं? विषय सुख हे क्षणभर मिळतं, त्या क्षणापुरतं. गुलाबजाम जिभेवर ठेवला की जोवर जभेवर तो आहे तोवर आपल्याला त्याची गोडी आहे, संपलं. आत गेला की संपलं. तो सोसला तर बरं आहे, नाही सोसला तर त्याचा व्यापच पुन्हा. त्यामुळे विषयाचं सुख हे क्षणिक आहे, मर्यादित आहे, अमर्याद सुख नाही. अमर्याद सुख ज्या ठिकाणी आहे त्या सुखाचा जर शोध घेता आला आणि ते सुख जर मिळालं तर ते मात्र शाश्वत सुख आहे आणि त्यालाच आत्मसुख असं म्हटलेलं आहे. ते मिळवायला पाहिजे. पण ते जर नसेल तर जनी विष खाता पुढे सुख कैसे, कसे मिळणार नाही. मग आता काय कर? सुख मिळणार नाही तर सुख कुठं आहे, कसं मिळवायचं? करी रे मना ध्यान या राघवाचं. तुला सुख पाहिजे ना, मग राघवाचं ध्यान कर, तिथं सुख आहे. सुखाचं ठिकाण ते आहे परमसुख, आत्मसुख. राघवाचं ध्यान कर, त्याची प्राप्ती करून घे, त्याच्याशी एकरूप हो, त्याच्या निर्गुण स्वरूपाशी. देवपद आहे निर्गुण, तो जो निर्गुण आहे त्याच्याशी तत्वतः तू मिळून जा, म्हणजे तो जीवाला सुख होईल. किंबहुना सोये जीव आत्मयाचील आहे, तव जय होये तया नाव सुख. अशी ज्ञानदेवाने व्याख्या केली आहे सुखाची. जीवाला इकडं तिकडं फिरून सुख मिळणार नाही, जीव जेव्हा आपल्या मूळ स्वरूपाशी मिळून जाईल तेव्हा त्याला जे मिळेल त्याला सुख असं म्हटलेलं आहे. ते सुख जर तुला हवं असेल तर करी रे मना ध्यान या राघवाचे, या राघवाचं ध्यान कर. म्हणून म्हटलं आहे नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या राघवाचे. जय जय रघुवीर समर्थ.